श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। समाधि हरिची सम सुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धि। बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी। रुद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही। ज्ञान देवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ। आपण गेले दोन रविवार या अभंगावर, विशेष करून बुद्धी, स्थूल बुद्धी, सूक्ष्म बुद्धी, शुद्ध बुद्धी, भगवंतामध्ये रमणारी बुद्धी, हेच बुद्धीचं वैभव कसं असतं। अशी बुद्धी कशी शांती समाधानाला प्राप्त होते, अशा बुद्धीच्या सहाय्याने जर चिंतन केलं तर चिंतनाने तद्रूपता कशी निर्माण होते, अशा प्रकारचं चित्त आणि बुद्धी मिळून अद्वैत अशा भावामध्ये रमायला मदत कशी होते, आणि या भावासहित जर नाम घेतलं तर योगानी जसं पुढील पैस पारुखे, मागील आठवावे ते ठाके, ऐसीये सरसीये भूमिके समाधी राहे। आत्मस्थिती जशी चालू वर्तमान काळ अशा स्थितीमध्ये टिकून राहते, तसं नामस्मरणाने देखील हरीची समाधी कशी प्राप्त होते। समाधी हरीची सम सुख, अशी समाधी कशी प्राप्त होते, अशा प्रकारे आपण निरूपण पाहिलं। आज आपण थोडा वेळ या निरूपणाच्या अनुषंगाने नाम घेणार आहोत। आपल्याला त्याच्यासाठी प्रथम डोळे मिटून बसायचं आहे। हा सगळा अभंगच आपण अनुषंगिक पद्धतीने करून पाहणार आहोत। आपण डोळे मिटून बसलेले आहोत, या क्षणाला आपल्यापाशी जी बुद्धी आहे ती बुद्धी अर्थातच आपण ध्यानाला आलेले आहोत। ध्यानानंतर आपण श्रवण करतो आहोत, त्यामुळे परमात्म्याच्या ठिकाणी रमणारी बुद्धी या क्षणाला आपल्यापाशी आहे। ती अजून जर रमायची असेल तर या निरूपणानंतर आपण दिवसभरात जी काही कर्म करणार आहोत त्यासंबंधी आपला जो निश्चय झालेला आहे त्याचा जो आठव आपल्यापाशी आहे तो बाजूला सारता आला पाहिजे। या क्षणामध्ये आपल्यापाशी जी बुद्धी आहे ती अविचल परमात्म प्राप्ती हेच ध्येय असणारी, तसाच निश्चय असणारी अशी असावी। पहा तशी आहे ना, हेची एक आथीये राघवीची भ्रांती, ऐसी निकुरेसी मती मेरू होय। तपासा परमात्म्याशी एकरूपता साधणारी सूक्ष्म शुद्ध अशा बुद्धीची आपल्याला गरज आहे. आणि या क्षणाला आपली बुद्धी सांसारिक बुद्धीचा त्याग घडल्यामुळे तशीच आहे. देहाला देखील महत्व नाही. देहबुद्धी देखील नको. आपलं नाव रूप जात कुळ संपत्ती आपलं पद आपला वंश आपला धर्म या सगळ्यावरचा अभिमान बुद्धीने टाकलेला असला पाहिजे. अशा बुद्धीलाच परमात्मा दृग्गोचर होतो. अशा बुद्धीमध्येच परमात्म्याचा प्रकाश पडतो. आपलं चित्तही अर्थात अन्य विषयांच्या ठिकाणी नाही. आपल्या चित्तामध्ये देखील परमात्म्याचंच चिंतन आहे. याचा अर्थ आपण सत स्वरूप चित स्वरूप आनंद स्वरूप आहोत. परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे असं चिंतन आहे. सत याचा अर्थ अविनाशी शाश्वत सत्ता मात्र. अर्थात दृश्य ते सगळं विनाशी. त्यामुळं आपण सत याचा अर्थ अव्यक्त अदृश्य अक्षर असे. परमात्माही तसाच. जो सत आहे त्याचंच अजून एक लक्षण चित्त असं आहे. याचा अर्थ चैतन्य रूप जाणीव रूप ज्ञान रूप. आपण अविनाशी आहोत अक्षर आहोत आणि जाणीव रूप आहोत. आणि परमात्माही तसाच आहे. जे अविनाशी आणि जाणीव रूप त्याच्या ठिकाणी द्वैत भय नाही. त्यामुळं ते रूप आनंद रूप देखील आहे शांत स्वरूप देखील आहे. आनंद आणि शांती हे त्याचं लक्षण आहे. अद्वैत सुखामध्ये रमणारा आणि सर्वत्र अद्वैताच्या दृष्टीने पाहणारा म्हणून तो प्रेमरूप आहे. परमात्माही तसाच आहे. आपण आणि परमात्मा एक. आपल्या बुद्धीला परमात्माच प्राप्तव्य आहे. पहा, आणि आपलं चित्त परमात्म्याच्या स्वरूपाच्या चिंतनामध्ये आणि आपल्या स्वरूपाच्या चिंतनामध्ये निमग्न आहे. आणि निष्कर्ष असा निघतो की परमात्मा आणि आपलं स्वरूप तत्वतः एक, सत, शाश्वत, अविनाशी, चित्त, जाणीवरूप, ज्ञानरूप, आनंद. आनंद याचा अर्थच प्रेम आणि शांती. परमात्मा आणि स्वरूपाने आपण प्रेम स्वरूप आहोत, शांत स्वरूप आहोत, समाधान रूप आहोत. अशा चिंतनाने आपल्याला सहजच शांती, समाधान, आनंद, तृप्ती याचा लाभ होतो. अशाच अविकारी बुद्धीने, सूक्ष्म शुद्ध बुद्धीने आणि चिंतनाने, चित्ताच्या परमात्म्यासंबंधीच्या आपण नाम घेणार आहोत. मी नाम सांगतो, माझ्या पाठोपाठ तुम्ही नाम घ्या. कृष्ण हरी, पहा बुद्धीचा निश्चय जाग्यावरच आहे. परमात्माच प्राप्तव्य आहे. आणि परमात्मा आणि स्वरूपतः आपण सच्चित आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, शांत स्वरूप, समाधान स्वरूप आहोत. असा चित्ताचा निर्वाळाही आहे. राम कृष्ण हरी. चित, आनंद, प्रेम, शांती आणि समाधान. परमात्म्याचं आणि आपलं एकच असणारं लक्षण आपण परमात्मा स्वरूप. कृष्ण हरी आपण शांत स्वरूप समाधान स्वरूप परमात्म्याशी एक रूपता सच्चित आनंद प्रेम शांति समाधान कृष्ण हरि कृष्ण हरि हरि आणि आपण यांच्यामध्ये अद्वैत समाधानच शिल्लक Thank you. नामाच्या पाठोपाठ फक्त अद्वैताचं सुख समाधान शांती स्वरूप समाधान शिल्लक. आपण परमात्मा स्वरूप म्हणजे अविनाशी जाणीव रूप आनंद रूप शांती समाधान स्वरूप परमात्मा. आपण जीव आणि जगत यांच्यामध्ये अद्वैत जीव जगत आणि परमात्मा एक रूप म्हणजे अविनाशी ज्ञान स्वरूप जाणीव स्वरूप आनंद स्वरूप प्रेम स्वरूप शांती समाधान स्वरूप. शांती समाधान एवढ्या शब्दाच्या आठवणीने जीव जगत आणि परमात्मा हे सच्चिदानंद प्रेम शांती समाधान स्वरूप आहेत. असा बोध आता टिकवायचा आपण प्रयत्न करू फक्त समाधान स्वरूप या शब्दाने. बाकीचं सगळं चिंतन करण्याची आवश्यकता नाही. एवढ्या शब्दामध्ये आता सगळा भाव एकत्र येऊ देत. शांत स्वरूप समाधान स्वरूप कृष्ण हरी। शांति समाधान स्वरूप ॐ राम कृष्ण हरि। शांती समाधानाचा भाव असेल पण मी शब्दाचा उच्चार करणार नाही। राम कृष्ण हरि।
कृष्ण हरी ओ
याला समाधी हरीची असं म्हणायचं. आता जे काही झालं ती समाधी हरीची, ही हरीची समाधी समसुखानीच प्राप्त होते, अद्वैत बुद्धीनीच प्राप्त होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की समाधी हरीची समसुखे वीण न साधेल, न साधेल जाण द्वैत बुद्धी, द्वैत बुद्धीनी ही साधत नाही. विषम सुखानी ही कधीही साधत नाही, स्वार्थ बुद्धीनी ही कधीही साधत नाही. हे लक्षात येणं हे बुद्धीचं वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी, अशा भावानी, अद्वैत भावानी, सम बुद्धीनी नाम घेता घेता एक केशीराज प्राप्त होतो, आत्मसुख प्राप्त होतो, सर्व सिद्धी याचा अर्थ आत्मसिद्धी लाभते. व्यवहारात ज्याला रिद्धी सिद्धी निधी असं म्हटलं जातं त्या याच्या तुलनेनी उपाधीजन्य आहेत, त्या कधीही हे सुख देऊ शकत नाहीत. जोपर्यंत त्या परमानंदाच्या ठिकाणी मन रंगलेलं नाही तोपर्यंत रिद्धी सिद्धी निधी याला काहीही किंमत नाही. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्ञानदेव मात्र रम्य समाधानामध्ये रमलेले आहेत. रम्य समाधान असं ते म्हणतात. हे रम्य समाधान कसं, याची एक थोडी झलक आपल्याला आपल्या आपल्या तयारीप्रमाणे मिळाली असेल असं मी समजतो. ज्ञानेश्वर महाराज अशाच प्रकारच्या रम्य समाधानामध्ये रमून गेले. रम्य म्हणजे ज्याच्या ठिकाणी रमावं असं, अन्य ठिकाणी रमूच शकत नाही. एकदा जर ही गोष्ट समजली तर रमण्यासाठी म्हणून अन्य कोणतंही ठिकाण उपलब्ध असणार नाही, ते भावणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेव या रम्य समाधानामध्ये रमून गेलेले आहेत. हरीचे चिंतन सर्व काळ, आणि सर्व काळ हरी चिंतन ज्ञानदेव करत आहेत, नामस्मरण करत आहेत, हरीची समाधी लाभलेली आहे, जीवभाव परमात्मभाव आणि जगत एक असल्याचा अनुभव आहे, शांती समाधान प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे हरीचं चिंतन करण्यासाठी देखील अधिकाधिक प्रवृत्ती वाढते आहे. खूप खूपच सुंदर. अशा करता एक संबंध प्रवचनाचा वेळ या साधनेमध्ये मी घेतला की चिंतनासहित नाम कसं घ्यायचं हे 5-10 मिनिटांमध्ये लक्षात खरंच आलं नसतं. आणि चिंतनानी क्रमशः चित्त तद्रूप कसं होतं हे थोडं दीर्घकाळ करून पाहिल्याशिवाय समजणं कठीण आहे. म्हणून आपण संबंध प्रवचनाचा एक वेळ हा या प्रकारच्या नामस्मरणामध्ये असा व्यतीत केला, अतिशय समाधानामध्ये, खरंच रम्य अशा समाधानामध्ये. चिंतनासहित नामाची प्रक्रिया सांगणारा अजून एक अभंग आहे, योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी, ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीण नेम नाही तुझा. पुढच्या वेळेला आपण बघू. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 नमतो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीभाः मा बृहत् कस्य सिद्धम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. स्वामी जी स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.